एहेस्केल अध्याय 7। परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला व तो म्हणाला, मानवाच्या मुला, परमेश्वर देव इस्रायलाच्या भूमीला म्हणतो, या देशाच्या चारही बाजूचा शेवट झाला आहे। आता इस्रायल देशाचा शेवट जवळ आला आहे। यास्तो मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेन। त्यांच्या अपवित्र कामावरून मी त्यांचा न्याय करेल। त्यानंतर त्यांच्यावर घृणा आणेन। माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही आणि मी तुमची गय करणार नाही। तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन। तुमची घृणा मला येते, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे। परमेश्वर देव हे सांगतो, अनर्थ अनर्था मागे अनर्थ, पहा तो येत आहे। शेवट हा निश्चित जवळ आला आहे। शेवट तुमच्यासाठी जागा झाला आहे, पहा तो येत आहे। रहिवाशी असलेल्या लोकांच्या भूमीवर सत्यानाश येऊन टेपला आहे। हानी जवळ येण्याचा समय आला आहे आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरित ध्वनी ऐकू येणार नाही। आता जास्त काळ मी तुम्हाविरुद्ध आपल्या द्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेन। जेव्हा मी तुमच्या कृत्याप्रमाणे न्यायाचा निकाल करेन, तेव्हा तुमच्यात सर्व प्रकारच्या घृणितपणा तुमच्यावर येईल। मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही आणि तुझी गय मी करणार नाही। तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल। तुम्हामध्ये घृणा वास करेल, मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे जो शिक्षा करणारा आहे। पहा, असे दिवस येत आहे जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल। क्रूरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल। त्यांच्या सर्वांवर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा राहणार नाहीत। वेळ दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर राहणार आहे। विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावायचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयी आहे। त्यातले काहीही चुकणार नाही। कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही। ते तुतारांचा नाद करतील आणि तयारी करतील, तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही। तथापि माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे। इमारतीच्या आत तलवार आणि दुष्काळ, साथीचा रोग बाहेर आहे। जे शेतात आहेत ते तलवारने मरतील। जो नगरात असेल त्यास दुष्काळ आणि साथीचा रोग त्यांचा नायनाट करेल। त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबुतराप्रमाणे जातील। त्यांच्या पातकामुळे ते कणत राहतील। प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होईल आणि ते अंगावर पोते गुंढाळतील। त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेल। त्यांच्या चेहऱ्यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल। ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकून देतील, त्याचा त्याग करतील। त्यांचे सोने चांदीही त्यांना परमेश्वराच्या क्रोधापासून वाचू शकणार नाही। त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे। ते त्यांच्या दागिन्यावर घमंड करीत होते। त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरस्कार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या। तिरस्कारणीय कार्य त्यांच्याशी केले आहे म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केले आहे आणि मी तिराहितास हे सर्व लूट म्हणून वाटून देईल आणि पृथ्वीवरील वाईट लोकांस लुटून घेऊन देईल। ते भ्रष्ट करतील, मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासून फिरवेन, कारण त्यांनी माझे स्थान भ्रष्ट केले आहे। लुटार येऊन आत लुटालूट करतील। साखळी तयार करा, कारण भूमी रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरून गेली आहे। शहर हिंसक बनले आहे। देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईन आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेन, कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत। ते भयभीत होतील, शांततेच्या शोधात ते भटकतील, पण त्यांना ती सापडणार नाही। अनर्थावर अनर्थ येईल, अफवांवर अफवा पसरतील, मग ते संदेष्टाला संदेश पाहण्यासाठी सांगतील। दृष्टांत, विद्या, सल्ला, वडिलांची बुद्धी संपून जाईल। राजा शोक करील व राजकुमार निराशा परिधान करतील। तेव्हा भूमीच्या लोकांचे हात भीतीने थरथरतील। त्यांच्या कृत्याप्रमाणे हे त्यांच्याशी मी करेन आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचा न्याय करेन। तोपर्यंत त्यांना समजणार नाही की मी परमेश्वर देव आहे।